यशिया अध्याय 50। परमेश्वर असे म्हणत आहे, ज्यावरून मी तुझ्या आईबरोबर घटस्फोट घेतला त्या घटस्फोटाचे प्रमाणपत्र खोटे आहे, आणि ज्याच्याकडे मी तुम्हास विकले तो सावकार खोटे आहे। पहा, तुम्हास विकले कारण तुमच्या पापामुळे आणि तुमच्या बंडखोरीमुळे तुमच्या आईला दूर पाठवण्यात आले। तुम्ही केलेल्या दुष्कृत्यामुळे मी तुम्हास देऊन टाकले। तुमच्या आईने केलेल्या पापांमुळे मी तिला दूर केले। मी आलो पण तेथे कुणीच नव्हते का? मी हाक मारली पण कुणीच उत्तर दिले नाही का? माझा हात तुझी खंडणी देण्यास तोकडा होता, माझ्यात तुला सोडवण्याचे सामर्थ्य नाही का? पहा, मी आपल्या धमकीने समुद्र कोरडा करतो, मी नद्यांचे वाळवंट करतो, त्यांचे मासे पाण्याअभावी मरतात आणि सडतात। मी आकाशाला काळे कपडे घालतो, मी ते गोंडपाटासह झाकतो। थकलेल्यांना बोलून धीर कसा द्यावा म्हणून प्रभू परमेश्वराने मला सुशिक्षितांची जीभ दिली आहे। तो मला सकाळी सकाळी जागे करतो, तो मला शिकविल्याप्रमाणे माझे कान उघडतो। प्रभू परमेश्वराने माझा कान उघडला आहे आणि मीही बंडखोर झालो नाही किंवा मागे वळलो नाही। ज्यांनी मला मारले त्यांच्यापुढे मी पाठ केली, आणि ज्यांनी माझ्या दाढीचे केस उपटले त्यांच्यापुढे मी आपले गाल केले। लज्जा व थुंकणे यापासून मी आपले तोंड लपवले नाही, कारण प्रभू परमेश्वर मला मदत करील म्हणून मी लज्जित झालो नाही। माझा प्रभू मला मदत करील म्हणून मी माझे तोंड गारगोटीसारखे केले, कारण मला माहित आहे माझी फजिती होणार नाही। मला नीतिमान ठरवणारा परमेश्वर जवळ आहे, मला कोण विरोध करणार? उभे राहा आणि एक दुसऱ्यास धैर्याने तोंड द्या। पहा, प्रभू परमेश्वर मला मदत करील, मला कोण दोषी ठरवील? पहा, ते सर्व वस्त्राप्रमाणे जीर्ण होतील, कसर त्यांना खाऊन टाकील। परमेश्वराचे भय धरणारे तुमच्यात कोण आहेत? त्याच्या सेवकाची वाणी ऐकणारे कोण आहेत? प्रकाशविना गहन काळोखात कोण चालतो? त्याने परमेश्वराच्या नावावर विश्वास ठेवावा आणि आपल्या देवावर अवलंबून राहावे। पहा, जे सर्व तुम्ही अग्नी पेटवता, जे तुम्ही स्वतःला मशालीसह सुसज्ज करता, ते तुम्ही आपल्या अग्नीच्या प्रकाशात आणि तुम्ही पेटवलेल्या ज्योतीत चाला। परमेश्वर म्हणतो, माझ्या हातून हे तुमच्याकडे येईल, तुम्ही वेदनेच्या जागी खाली पडून राहाल।